मार्काचे सुवर्तमान याचा चौथा अध्याय. पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो सरोवरातील एका तारवा जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवराकिनारी जमिनीवर होते. तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि तो त्यांना म्हणाला, एका एक पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरत असता असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले, काही बी खडकावर जमिनीवर पडले तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले पण सूर्यावर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपामध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली म्हणून त्यास काही पीक आले नाही. काही बी चांगले जमिनीवर पडले ते उगवले मोठे झाले व त्यास पीक आले आणि त्याचे 30 पट 60 पट 100 पट असे उत्पन्न झाले. तो म्हणाला, ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखवल्याने सांगण्यात येते, यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसू नये आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे पण समजू नये, नाहीतर कदाचित त्यांची मने फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील. तो म्हणाला, हा दाखला तुम्हास समजला नाही काय? तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो, वाटेवर वचन पेरले जाते. तेथेच लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकतात ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते थोडा काळच टिकून धरतात. मग वचनामध्ये संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपामध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टीचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीवर पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून त्याचा स्वीकार करतात पण कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. आणखी येशू म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवटणीवर ठेवतात म्हणून आणतात ना. प्रत्येक गोष्ट जी झाकलेली आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल. ज्याला कान आहे तो ऐको. तो त्यास म्हणाला, तुम्ही जे काय ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल. कारण तुम्हाजवळ आहे ते आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल. आणखी तो म्हणाला, देवाचे राज्य असे आहे की जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते? हे त्यास कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेली दाना. पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच वेळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात तो मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे जो जमिनीत पेरते वेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी तो पेरल्यावर उगवून सर्व झाडात मोठा होतो, त्यास मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्यावर घरटे बांधू शकतात. असले पुष्कळ दाखले देऊन जसे त्याच्याने ऐकवले तसे तो त्यांना वचन सांगत असे आणि दाखले वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे, परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्याच्या शिष्यास म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. मग त्यांनी लोकसमुदायांना सोडले आणि तो तारवास होता, तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते. तेव्हा वाऱ्याने मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवास अशा आदळू लागले की ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत, तरी आपणास काळजी वाटत नाही काय? मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, शांत हो, स्तब्ध रहा. मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. तो त्यांना म्हणाला, तुम्ही का भीता? तुमच्यामध्ये अजूनही विश्वास कसा काय नाही? परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र देखील याचे ऐकतात. असा हा आहे तरी कोण?